नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्य सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र तसंच पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. जालना जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात 6 प्रवासी ठार, 23 जखमी. नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश. आणि बांगलादेशविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला 308 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त काल वर्धा इथं झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या कार्यक्रमासाठी वर्ध्याच्या पवित्र धरतीची निवड केल्याचं सांगत पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं स्मरण केलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजना ही फक्त सरकारी योजना नसून विकसित भारतासाठीचा रोडमॅप असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
विश्वकर्मा योजना केवळ सरकारी प्रोग्राम भर नाही है, ये योजना भारत के हजारों वर्ष पुराने कौशल को विकसित भारत के लिए इस्तेमाल करने का एक रोड मैप है. आप याद करिए, हमें इतिहास में भारत की समृद्धि के कितने ही गौरवशाली अध्याय देखने को मिलते हैं. इस समृद्धि का बड़ा आधार क्या था? उसका आधार था हमारा पारंपरिक कौशल.
विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीनं पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसंच या योजनेच्या एक वर्षपूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकीटही पंतप्रधानांच्या हस्ते जारी करण्यात आलं. 75,000 विश्वकर्म्यांना यावेळी कर्ज मंजूर करण्यात आलं. त्यापैकी देशभरातून आलेल्या 18 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कर्जाचे धनादेश पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यातल्या सर्व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराची प्रतिकृती देऊन पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. अमरावती इथं पीएम मित्र पार्क या समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. 1,000 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. या ठिकाणी भरवलेल्या प्रदर्शनात विविध कारागिरांच्या कक्षांना भेट देऊन त्यांनी घडवलेल्या वस्तूंची पंतप्रधानांनी पाहणी केली. हे प्रदर्शन आज आणि उद्या सर्वांसाठी खुलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचं तसंच पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल करण्यात आलं. राज्यात 1,000 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 33, नांदेड 28, लातूर 19, धाराशिव 18 तर परभणी जिल्ह्यातल्या 14 केंद्रांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर इथं छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात, नांदेड इथं महात्मा गांधी मिशनचं अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी जिल्ह्यात धर्मापुरी इथं ब्लेसिंग कॉलेज ऑफ नर्सिंग तर धाराशिव इथं बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याप्रकरणी केंद्र सरकारनं आंध्र प्रदेश सरकारकडून तत्काळ अहवाल मागवला आहे. या लाडूंसाठी वापरण्यात आलेल्या तुपात प्राण्यांच्या चरबीचे अंश आढळल्याचं राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात म्हटलं आहे. दरम्यान तिरुपती तिरुमला देवस्थाननं संबंधित पुरवठादाराचं कंत्राट रद्द केलं असून त्याला काळ्या यादीत टाकलं आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. जालना जिल्ह्यात बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बसच्या वाहकासह 6 जणांचा मृत्यू झाला. जालना वडीगोद्री महामार्गावर काल सकाळी ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये बसच्या वाहकासह 3 महिला प्रवासी आणि ट्रकमधील चालक आणि त्याच्या सहायकाचा समावेश आहे. अपघातात बसमधील 23 प्रवासी जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ मिनल पाटील खतगावकर यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवशी भारतानं 308 धावांची आघाडी घेतली आहे. काल सकाळी भारताचा पहिला डाव 376 धावांवर संपुष्टात आला. रविचंद्रन अश्विननं 113 धावा केल्या. बांगलादेशचा संघही पहिल्या डावात 149 धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 23 षटकात 3 बाद 81 धावा केल्या आहेत. धनगर आरक्षण प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या सुधाकर शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी काल या संदर्भातल्या बैठकीत ही माहिती दिली. सकल धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काल त्यांची नियमित तपासणी केली मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला. दरम्यान ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी वडीगोद्री इथं कालपासून आमरण उपोषण सुरू केलं. याच मागणीसाठी विधीज्ञ मंगेश ससाणे आणि सहकाऱ्यांनी 18 सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी इथंच आमरण उपोषण पुकारलं आहे. स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत नांदेड महानगरपालिकेतर्फे काल रेल्वे स्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी लोकसहभागातून सुमारे 3 टन कचरा संकलित करण्यात आला. दरम्यान रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांच्या हस्ते काल एक पेड माके नाम या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं. लातूर महानगरपालिकेनं नागरिकांसाठी दंतोपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुण्याच्या माईल्स इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च आणि महापालिकेचा आरोग्य विभाग यांच्यात यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. येत्या सोमवारपासून महापालिकेच्या 4 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यल्प दरात दंतोपचार सुविधा उपलब्ध असणार आहेत. ईद ए मिलादुन्नबी निमित्त परभणी जिल्ह्यात काल विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. ईदच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन असल्यामुळे या मिरवणुका काल काढण्यात आल्या. ईदगाह मैदानावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. धाराशिव जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकास कामांसाठी 28 कोटी रुपये निधी द्यावा अशी मागणी छत्रपती संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी राज्याच्या क्रीडामंत्र्यांकडे सादर केलं आहे. आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं विविध पथकांची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काल सर्व पथक प्रमुखांची आढावा बैठक घेऊन समन्वयानं काम करण्याचे निर्देश दिले. रेल्वे लाईनच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे नांदेड ते रायचूर एक्स्प्रेस येत्या 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत तांडूर ते रायचूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तर रायचूर ते नांदेड एक्स्प्रेस 2 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत रायचूर ते तांडूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्य सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला 308 धावांची आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.